जेणे मानिलेची नाही तो ज्ञानार्थू न देखे
काही मनावे असे.
अध्यात्म ज्ञान नित्यत्वम हे जे ज्ञानाचं लक्षण आहे त्याच्या विपरीत
अज्ञानाचं लक्षण.
अध्यात्म ज्ञान त्याच्या ठिकाणी ज्याचा विश्वास नाही असा ते अनित्य आहे असं जो मानतो असा ते अज्ञान लक्षण सांगितल्यानंतर मग शेवटचं अज्ञानाचं लक्षण त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज निरूपण करत आहेत. तत्वज्ञानार्थ दर्शनम हे ज्ञानाचं जे लक्षण सांगितलं त्याच्या विपरीत असलेलं ते अज्ञानाचं लक्षण तत्वज्ञान अर्थ अदर्शनम. तत्वज्ञानाचा जो अर्थ आहे म्हणजे परमात्मा तो जो मुळीच पाहत नाही असा अज्ञानी. अध्यात्म ज्ञान काही जेणे मानिलेची नाही. अध्यात्म ज्ञान हे काही ज्ञान आहे हेच ज्यांनी मानलं नाही बाकी सगळ्या ज्ञानांमध्ये तो पारंगत आहे. अथवा अध्यात्म ज्ञानात खेरीज असणाऱ्या काही काही ज्ञानांमध्ये तो पारंगत आहे पण अध्यात्म ज्ञानाविषयी ज्याला आस्था नाही ते ज्ञान आहे असं जो मानत नाही तो ज्ञान ज्या अर्थाला लक्षित करतं त्याच्याकडे देखील दुर्लक्षच करणार हे काय सांगायला पाहिजे का असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. याचं उत्तर सांगायला नको असं आहे. आणि अध्यात्म ज्ञान काही जेणे मानिलेची नाही तो ज्ञानार्थू न देखे काही हे बोलावे असे ऐलीची थडी न पवता पळे जो माघवता तया पैल द्वीपींची वार्ता काय होय. अलीकडच्या काठावर देखील जेमतेम येऊन जो माग पळून जातो असा दुसऱ्या काठावरची गोष्ट कशी काय बरं जाणू शकेल. का दारवंठाची जयाचे शीर रोविले खाचे उंबरठ्यामध्येच. दारवंठा म्हणजे उंबरठा. दारवंठाची जयाचे शीर रोविले खाचे उमऱ्यातून आत जातानाच साप्तीमध्ये ज्याचं शीर मस्तक रोविले म्हणजे दडपून गेलं अडकून गेलं तो केवी परिवरींचे ठेविले देखे. तो त्या उमऱ्याच्या आत असणारं जे घर आहे त्या घरामध्ये काय आहे हे कसं बरं पाहू शकेल. तेवी अध्यात्म ज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थू देखावया विशोकाई. त्याचप्रमाणे अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी ज्याची अनोळख आहे तो ज्ञान विषय पाहू शकणार नाही. आणि अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी अनोळख ठेवणारी जी मंडळी आहेत ती मंडळी पूर्ण भौतिकच असतील असं दरवेळेला समजू नका. आपली अशी कल्पना असते की जो नास्तिक आहे जो देवापुढे हात जोडत नाही जो ऐशारामामध्ये राहतो आहे संसाराला अत्यंतिक महत्व देऊन आहे अशाच माणसाचं केवळ हे वर्णन चाललेलं आहे. तर हे तसं नाहीये. जो रोज देवापुढे हात जोडतो असा मनुष्य देखील अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी अनभिज्ञ असतो. एवढंच नव्हे तर त्याची इच्छा देखील नसते. अध्यात्म ज्ञान समजून घेण्याची इच्छा देखील नसते. जो नवस बोलतो त्याची इच्छा देखील नसते की खरं अध्यात्म काय आहे हे समजून घ्यायचं. केवळ नास्तिकांची गोष्ट ज्ञानेश्वर महाराज बोलतायत असं नाहीये. जो रुद्र म्हणतो, पौमान म्हणतो, श्री सूक्त पुरुष सूक्त म्हणतो, त्याची इच्छा देखील नसते की अध्यात्म ज्ञान निश्चित काय आहे हे पाहावं. तो पाठांतर करत असेल पण त्याची तेवढी इच्छा नसते. ज्याच्या चांगल्या आवडीनिवडी आहेत, सात्विक उत्तम व्यसनरहित प्लेन हॅबिट्स असं ज्याला म्हणू, इतकं चांगलं निर्मळ असं जीवन आहे, त्याला इच्छा नसते की अध्यात्म ज्ञान म्हणून काय आहे तर ते पाहावं, ते ओळखावं, ते समजून घ्यावं, त्याच्यामध्ये बुडी देऊन बसावं अशी त्याला इच्छा नसते. जे तत्वज्ञानाचा अभ्यास करतात त्यांनाही इच्छा नसते की अध्यात्म ज्ञान म्हणजे काय हे पाहावं. कितीतरी उत्तम उत्तम असे प्रोफेसर, तज्ज्ञ, संस्कृतमध्ये तज्ज्ञ, त्यामुळे अनेक ग्रंथ वाचलेले, त्यांना देखील इच्छा नसते की अध्यात्म ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्यावं. त्याच्यामध्ये बुडी देऊन बसावं अशी इच्छा नसते. वेदाचं पाठांतर करणारे त्यांना इच्छा नसते की ध्यान करून त्या स्वरूपाला प्राप्त व्हावं अशी खरंच इच्छा नसते. रुचीच नसते, नाम घेण्याकडे कल नसतो. ते पूर्ण भौतिक असतात. आपल्याला वाटतं तरी देखील त्यांचं ते पैसे मिळवण्याचं केवळ साधन असतं. त्यापोटी जो मानमरातब त्यांना मिळत असतो तो मानमरातब घेण्याची त्यांची इच्छा असते. ते देणग्यांचा स्वीकार करतात, ते पुरस्कार स्वीकारतात, मानपत्र घेतात, पण अध्यात्माविषयी त्यांना कोणतीही माहिती नसते. त्याच्यामध्ये बुडी देऊन राहावं अशी खरंच त्यांना इच्छा होत नाही. अध्यात्म ज्ञानी जया अनोळख धनंजया, अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी ज्यांना अनोळख आहे असे तो ज्ञानार्थ पाहण्यासाठी कधीच प्रवृत्त होत नाहीत. त्यांचं जीवन संपत जातं तरी प्रवृत्त होत नाहीत. समर्थ म्हणतात ना की कित्येक प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन, नीती न्याय लक्षण दंडळे ना, अतिशय उत्तम असा व्यवहार असतो. त्यांची वृत्ती देखील उदासीन असते. घरगुती भांडणं, कटकट कटकटी, प्रॉपर्टीच्या भानगडी, त्याच्यामध्ये खूप धडधडून पडतील, स्वार्थाचं पाहतील असं देखील नसतं. समानत्वानी वागतात, न्यायानी वागतात, नीतीनी वागतात, पण अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी नीती न्याय याचं लक्षण अजिबात त्यांचं इकडचं तिकडं ढळत देखील नाही, इतके चांगले असतात. पण रुची नसते, गती नसते, आवडच नसते असं असू शकतं. म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावे आखे लेखे न लगे तुझ. असं असल्यामुळं त्याला ज्ञानाचं तत्व विशेष करून समजत नाही. हे तुला आखे लेखे म्हणजे आकडे मोड करून, गणित मांडून, हिशोब दाखवून सांगायला लागेल असं मुळीच नाही. जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची पोटींचे भाले. गर्भवती स्त्रीला जेव्हा भोजन खाऊ घातलं तेव्हाच पोटात जो गर्भ आहे त्या गर्भाला देखील ते मिळालं, त्याचीही तृप्तता झाली. तैसे मागिले पदे बोलिले तेची होय. तसं जे मागचं पद आहे अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी जो उदासीन आहे तो तत्व ज्ञान त्याचा अर्थ पाहणं हे मुळीच करणार नाही. मागच्या पदामध्ये सांगितलं त्यालाच धरून याचं पुढचं जीवन राहणार. वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे, जेवी अवंतिले आंधळे दुजे निसी ये, शिवाय वेगळं रूप करावं अशी ही एकमेकांपासून खास अर्थानी वेगळी असणारी अशी पदं नाहीच आहेत. वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे, जेवी अवंतिले आंधळे ते दुजे नसी न ये. जर आंधळ्या व्यक्तीला भोजनाचं निमंत्रण दिलं तर तो दुसऱ्या कोणाला घेतल्याशिवाय बरोबर येऊ शकत नाही. तसं अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी ज्याला गती नाही तो तत्वज्ञान अर्थ पाहणार नाही. हे दोन्ही बरोबरच जातील. ज्याला अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी गती आहे तो तत्वज्ञानाचा अर्थ पाहिलच पाहिजे. एवं ये उपरती अज्ञान चिन्हे मागुती अमानित्वादी प्रभूती वाखाणली. एवं ये उपरती अज्ञान चिन्हे मागुती अशा प्रकारे एवं म्हणजे या ठिकाणी उलट रीतीने उलट रीतीने अमानित्वादी जी ज्ञानपद आहेत ती ज्ञानपद उलट रीतीने करून अज्ञानपद वर्णन करून सांगितली. अमानित्व हे जर ज्ञान लक्षण असेल तर मानित्व हे अज्ञान लक्षण असेल, उलट करून सांगितली. एवढंच केलं. अदंभित्व ज्ञानाचं लक्षण आहे, दंभित्व अज्ञानाचं लक्षण असेल. जे ज्ञानपदे 18 केलिया येरी मोहरा, 18 ज्ञानपद येरी मोहरा केल्यानंतर, उलट केल्यानंतर, त्यांचे गुण उलट दाखवल्यानंतर अज्ञान या आकारा सहज येते. तीच अज्ञान म्हणून सहज आकाराला आली. मागा श्लोकाचे नी अर्धार्धे ऐसे सांगिले मुकुंदे, ना उफराटी ये ज्ञानपदे तेची अज्ञान. अज्ञानम यदतोन्यथा म्हणून अज्ञानाचं भगवान गोपाळ कृष्णांनी वेगळी पदं सांगून निरूपण केलं नाही. याच्यापेक्षा जी अन्य आहेत ते म्हणजे अज्ञान. असं अर्ध्या पदामध्ये अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा, ही जी 18 लक्षणं आहेत त्यांना ज्ञान म्हणायचं, आणि त्यांच्यापेक्षा जी विपरीत आहेत अन्यथा आहेत त्याला अज्ञान म्हणायचं असं गोपाळ कृष्णांनी सांगितलं. म्हणून या वाहणी केली म्या उपलवणी, म्हणून त्याच प्रकाराने मी या अज्ञान पदांचा विस्तार केला. वाचूनी दुधा मिळवूनी पाणी फार किजे, जी ज्ञान लक्षण आहेत तीच नेमकी उलट करून अज्ञान लक्षण सांगणं, याच्यापेक्षा अजून काही वेगळी अज्ञान लक्षणं कशाकरता सांगायची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दुधा मिळवूनी पाणी फार किजे, दूध पाणी घालून वाढवून मोठं करण्यात काय अर्थ आहे, जास्त करण्यामध्ये काय अर्थ आहे. याचा अर्थ असा की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी देखील गवळी दुधामध्ये पाणी घालत असावेत. हा गवळ्यांचा उद्योग अनादिकालापासून चालत आला असेल. गोपाळ कृष्णांची वेळ सोडून देऊ आपण. तेव्हा जे दूध जात असेल गोकुळातून मथुरेमध्ये तेव्हा कदाचित योग्य रीतीने चाललं असावं. कारण द्वापार युग होतं गोपाळ कृष्णांच्या वेळेला आणि शेवटी कलियुग सुरू झालं, त्यामुळे द्वापार युगामध्ये गवळी देखील कदाचित पाणी न घालता गोपाळ कृष्णांच्या वेळेला दूध घालत असावेत. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला मात्र निश्चित पाणी वाढवून पाणी घालून दूध विकत असती. अशी एक गमतीशीर गोष्ट आहे की युधिष्ठिर राज्य करत असताना, म्हणजे महाभारतकालीन युद्ध संपलेलं होतं, युधिष्ठिर चक्रवर्ती सम्राट म्हणून राज्य करत होता, तेव्हा त्याच्याकडे एक विचित्र असा वादाचा मुद्दा राज्यसभेमध्ये आला. असं झालं की एका शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला आपली जमीन विकलेली होती आणि त्या जमिनीमध्ये काही डेव्हलपमेंट करत असताना, डेव्हलपमेंट हा माझा शब्द समजा, ज्यांनी जमीन विकत घेतली त्याला एक मोहरांनी, सोन्याच्या मोहरांनी भरलेला असा हंडा जमिनीमध्ये खणत असताना मिळाला. त्यांनी तो हंडा सोन्यांच्या मोहरांसकट मूळ जमिनीच्या मालकाला परत आणून दिला. तो असं म्हणाला की मी जेव्हा जमीन घेतली तेव्हा मला या सोन्याच्या मोहरांबद्दल काही कल्पना नव्हती, मी केवळ जमिनीचे पैसे तुला दिले, सबब मला या मोहरा नकोत, या तुझ्या आहेत, तुझ्या मालकीच्या आहेत, या तू तुझ्याजवळ ठेवून घे. तेव्हा तो असं म्हणायला लागला की पूर्वी कधी या गाडल्या असतील मोहरा आणि कोणी गाडल्या असतील मला काही माहिती नाही, मी जमीन तुला विकली एवढं मला माहिती आहे, मी तुला मोहरांसकट जमीन मला माहीत नसताना विकली, त्यामुळे त्या मोहरांवर माझा काही अधिकार नाही, तुझ्या शेतात आता त्या मिळाल्या, ते शेत तुझं झालेलं आहे आणि त्या मोहरा तुझ्या आहेत, त्या तू घेऊन टाक. पण दोघंही वादाला पेटले की या मोहरा घ्यायच्या कोणी. हा म्हणत होता की मी घेतल्या, मी जमीन घेतली तेव्हा फक्त शेत विकत घेतलेलं आहे, आणि तो म्हणत होता की मी जेव्हा शेत विकलं तेव्हा सगळं तुला विकलं, काय त्याच्यात असेल ते सगळं विकलं, सबब ते तुझं आहे. तर हा वाद शेवटी खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात जात जात युधिष्ठिरापर्यंत आला. म्हणजे अशा प्रकारचा वाद उत्पन्नच झाला नव्हता याच्या आधी. युधिष्ठिराला देखील कळेना त्यांची सचोटी आणि प्रामाणिकपणा या गोष्टी पाहून की कशा रीतीने हा वाद सोडवायचा. असं म्हणतात की त्यावेळेला गोपाळकृष्ण नेमके पाहुणचारासाठी म्हणून पांडवांकडे हस्तिनापूरला आलेले होते, त्यामुळे युधिष्ठिरांनी हा लोकविलक्षण खटला गोपाळकृष्णांसमोर ठेवला. ते म्हणाले की गोपाळकृष्ण म्हणाले की थोडे दिवस थांब, प्रलंबित ठेव हा खटला, थोड्याच दिवसांनी कलियुग सुरू होणार आहे. कलियुगामध्ये आमच्या नात्यामध्येच असं झालं की आमच्या नात्यातल्या एका मुलीनी एक प्रॉपर्टी डेव्हलप करत असताना खरंच एक दागिने भरलेली अशी पेटी, मोठी पेटी, जुन्या काळची तांब्याच्या पेटीमध्ये दागिने भरलेले असे ती पेटी तिथं ते जे खोदत होते तर त्यावेळेला तिने पाहिली. ती तिच्या घरातून सहज पाहत होती तर एक दोन तीन कामगार वारंवार तिथे येत होते, म्हणून तिने पाहिलं काय तर ते काढून सगळं पाहत होते आणि त्यांनी त्याच्यावर माती लोटून टाकली आणि ते निघून गेले. पण तिने पाहिलेलं होतं की तिथं काहीतरी मौल्यवान मिळालेलं आहे, म्हणून जो बिल्डर कॉन्ट्रॅक्टर होता त्याला तिने वडिलांना सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की कोणाचं नुकसान नको, आपण त्यांना सांगू, नाहीतर हे मजूर रात्रीतून न्यायचा कदाचित, त्यांचा विचारही होताच. म्हणून ते त्या बिल्डरकडे गेले, त्याला सांगितलं की असं काहीतरी शंका आहे, संशय आहे, म्हणून रातोरात त्यांनी तिथं ती जागा दाखवली आणि खणलं तर खरंच एका मोठ्या तांब्याच्या पेटीमध्ये, चांगल्या मोठ्या पेटीमध्ये दागिने घातलेले असे होते. ते सगळं धन त्यांना मिळालं आणि त्या काळामध्ये ते भरपूर होतं, म्हणजे ही गोष्ट साधारणपणाने 25 वर्षांपूर्वीची आहे. चांगलेच भरपूर सोन्याचे दागिने त्याच्यामध्ये जुन्या काळी केलेले असे होते आणि सगळे उत्तम 100 नंबरी सोनं असं होतं, कमी हीण होतं त्याच्यामध्ये. पुढे त्यांनी त्यांच्या मुलाकरता म्हणून मागणी घालून, कारण त्यांना हिच्या पायात लक्ष्मी असं समजून त्यांनी ती मुलगी देखील करून घेतली, अशी ती घटना घडली. अशा रीतीने द्वापार युगात समजा सर्व ठीकठाक असेल, द्वापार युगातले मजूर असते तर ते असेच घेऊन आले असते की हे काय सापडले बघा आम्ही काम करत असताना, आणि मालक म्हणाला असता की एवढं कुठं बारीक सारीक पाहत आहे. पण कलियुगामध्ये दुधामध्ये पाणी घातलं जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणोनी या वाहणी केली म्या उपलवणी, वाचूनी दुधा मेळवूनी पाणी फार किजे. वाढवून पाणी काय करायचंय, म्हणून मी जेवढी 18 पदं आहेत त्या 18 पदांच्या विरुद्ध असणारी जी अज्ञान 18 पदं आहेत ती पदं तेवढी सांगितली. तैसे जी न बडबडी, पदाची कोर न सांडी, मूळ ध्वनींची वाढी निमित्त जाहलो. आणि त्याच वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी सावध होऊन स्वतःहूनच घाई गडबडींनी खुलासा करून टाकला. कारण जेव्हा ज्ञान लक्षणं सांगितली तेव्हा निवृत्तीनाथ म्हणालेले होते की हिरवे चारी गुरु, हिरव्या चाऱ्यामध्ये सोडलेलं जनावर जसं तो चारा खात पुढं पुढं मोकाट जात राहतं, तसं ज्ञानपद हातात आल्यानंतर तू फार वर्णन करून सांगितलंस असं निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले. ते लक्षात ठेवून इथंही त्यांनी जवळपास 250 ओव्या लिहिलेल्या आहेत, तरी देखील आपणहूनच ते म्हणायला लागले की तैसे जी न बडबडी, महाराज मी तसं फार बडबड केलेली नाहीये, कारण जी ज्ञानपदं आहेत ती जवळपास 500-550 ओव्या त्यांनी निरूपण करून सांगितली. अर्थात त्या मनाने मी कमीच बोललो असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं असेल. तैसे जी न बडबडी, पदाची कोर न सांडी, तसंच पदाची कोर सांडून देखील मी कुठं निरूपण केलं नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मूळ ध्वनीची वाढी निमित्त जाहलो, केवळ मूळ जो ध्वनी, मूळ जो अर्थ होता तर तो अर्थ व्यवस्थित उलगडून सांगण्यासाठी निमित्त होण्याच्या दृष्टीने जितकं निरूपण आवश्यक आहे तितकं माफक निरूपण मी केलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तैसे जी, जी हा शब्द किती गोड आहे बघा. मराठी भाषिकांच्या मुखामध्ये फारसा जी हा शब्द नसतो, हिंदी भाषिकांच्या मुखामध्ये सहज जी हा शब्द असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हा अगदी आदर दर्शविणारा असा शब्द आपल्या सद्गुरूंना उद्देशून लिहिला. तैसे जी न बडबडी, मी फार बोललेलो नाहीये, पदाची कोर न सांडी, तसंच पदाचा जो मूळ अर्थ आहे तो अर्थ देखील सोडून खूप इकडं तिकडं मी गेलो नाही. मूळ ध्वनींची वाढी निमित्त जाहलो, मूळ अर्था निरूपण करून सांगण्यासाठी जितका विस्तार करायला पाहिजे तेवढा केवळ विस्तार मी केलेला आहे, तव श्रोते म्हणतील राहे. तेव्हा श्रोते म्हणतात असू दे असू दे, के परिहारा ठावो आहे. तू जे काही निरूपण केलंस, जो काही विस्तार झाला असेल तो असो, त्याचा परिहार करण्यासाठी तू जे काही बोललास, आम्ही कुठं म्हणतो तू जास्त बोललास, त्यामुळं त्याचं निरसन करण्यासाठी म्हणून विशेष कारण दिसत नाही असं श्रोते म्हणतात. बिहसी का वाये कवी पोषका, आम्ही तुला काहीही म्हटलेलं नसताना या विस्ताराबद्दल ज्ञानेश्वर महाराजांना कवी पोषका असं श्रोते म्हणतात. तू व्यर्थ कशाला भीतोस, स्तुते श्री मुरारी म्हणितले आम्ही प्रगट करी जे अभिप्राय गव्हरी झाकिले आम्ही. आम्ही तुला असं म्हणालेलो होतो की श्री मुरारी जे काही बोलले आणि जे अप्रगट असं होतं तेवढं तू प्रगट करून सांग, एवढंच आम्ही तुला म्हटलेलो होतो. फार अवांतर बोलू नकोस असं आम्ही त्यावेळेला तुला म्हटलेलो होतो. ते देवाचे मनोगत दावित आहासी तू मूर्त, आणि त्या प्रकारेच तू बरोबर देवाचं मनोगत दाखवत दाखवत तू मूर्तिमंत अज्ञान अशी लक्षणं समोर ठेवलीस. पण श्रोते असं म्हणतात की आम्ही तुझ्याबद्दल अशा रीतीने जर बोलू तुला थोडीशी शाबासकी देऊ हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. ज्ञानेश्वर महाराजांचा अत्यंत कोमल भाव लक्षात घेऊन श्रोते म्हणजे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणखी संत सज्जन तिथे जे बसलेले होते, तुझी स्तुती जरी केली तरी देखील तुझ्या चित्तात गजबज निर्माण होईल. म्हणून असो हे न बोलो, कारण जर तशी गजबज निर्माण झाली तर पुन्हा 10-15 ओव्या यायच्या. म्हणून असो हे न बोलो परी सावी आगा तोशलो. किती भाग्य आहे ज्ञानेश्वर महाराजांचं की सद्गुरू म्हणतात की खरंच तोष पावलो, तुझे काही निरूपण केलंस त्या निरूपणाने आम्ही तुष्ट झालो. जे ज्ञान तरीये मेळविलो श्रवण सुखाचीये, ज्ञानरूपी नौका श्रवण सुखाबरोबरच आम्हाला प्राप्त करून दिलीस. आता यावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा. आता मात्र भगवान गोपाळ कृष्णांनी जे काही निरूपण केलं ते निरूपण तू झड करी वेगा त्वरित सांगावस. या संत वाक्या सरीसे संतांच्या मुखातून अशा प्रकारचे उद्गार ऐकल्यानंतर ऐकल्याबरोबर संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्ती दासे ज्ञानेश्वर महाराज स्वतःला निवृत्ती दास असं म्हणत आहेत. जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे. ऐका देव काय बोलले ते ऐका. म्हणती तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चयो आघवा, ऐकला तो जाणावा अज्ञान भागू. हे पांडवा अर्जुना हा चिन्ह समुच्चय जो आता तू ऐकलास, जी लक्षण ऐकलीस तो अज्ञान भाग होता. अज्ञानाची लक्षणं सांगितली गेली. या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा. या अज्ञान विभागाकडे पाठ करून ती मागे टाकून ज्ञानविखी चांगा दृढा होई. जे जी ज्ञान लक्षण आहेत त्या ज्ञान लक्षणांच्या बाबत चांगा अतिशय चांगल्या रीतीने दृढा होई. जे ती आपल्या अंगामध्ये आपल्या ठिकाणी बांधवावीत असा दृढ निश्चय व्हावा. मग निर्वाळलेनी ज्ञाने ज्ञान लक्षण त्यांच्या ठिकाणी पक्क राहिल्यानंतर ते ज्ञान शुद्ध होऊन जाईल. तू ज्ञान स्वरूप असा होऊन जाशील. मग निर्वाळने निर्वाळिलेनी ज्ञाने ज्ञेय भेटेल मने. तुझं मन ज्ञेयाला जाऊन भेटेल. तुझ्या मनाला ज्ञेय गमेल, प्राप्त होईल ते जाणावया अर्जुने असं केली. आणि ते ज्ञेय काय आहे ते जाणण्याच्या दृष्टीने अर्जुनाने इच्छा व्यक्त केली, इच्छा केली तो सर्वज्ञांचा रावो तेव्हा जे सर्वज्ञ आहेत त्या सर्वज्ञांमध्ये देखील श्रेष्ठ असणारे असे भगवान गोपाळ कृष्ण म्हणे जाणोनी तयाचा भावो. अर्जुनाचा भाव परिपूर्ण रीतीने जाणून परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो सांगो आता ऐक तुला ज्ञेय म्हणजे काय आहे ते आता सांगतो. ज्ञेयम यत तत् प्रवक्षामी जे काही ज्ञेय म्हणून आहे ते मी तुला सांगतो. ज्ञेयम यत तत् प्रवक्षामी यज ज्ञात्वा अमृतमश्नुते जे जाणलं असताना अमृतत्वाला प्राप्त होतो ते ज्ञेय जे आहे जसं आहे तसं मी तुला सांगतो. ते कसं आहे अनादी ते ज्ञेय सर्वांच्या पलीकडचं असं आहे पण त्याचा आदी मात्र कोणताही नाही. अनादी मत परम ते पलीकडचं जे जे म्हणून माहीत आहे त्याच्याही आधीचं त्याच्याही पलीकडचं असं ते आहे आणि ते अनादी आहे. त्या ज्ञेयाला आरंभ कुठून झाला असं सांगता येत नाही असं अनुत्पन्न असं ते आहे. अनादिमत परम ब्रह्म त्याला ब्रह्म असं म्हणतात. न सत न असत उच्यते त्याला सत देखील म्हणत नाहीत आणि असत देखील म्हणत नाहीत. अतिशय महत्वाचा असा श्लोक आहे. ज्ञेयम ज्ञेय म्हणजे जाणायला योग्य अशी वस्तू. आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्ञेय असतात जाणण्यासाठी योग्य अशा असतात. एवढंच नव्हे तर जन्माला आल्यापासून आपण अव्याहतपणे जाणण्याच्या गोष्टींमध्येच आहोत. अगदी लहान मूल जरी असलं, आज मी एक अगदी लहान मूल म्हणजे एक दीड महिन्याचं मूल त्याला मांडीवर घेतलं आणि सहज त्याचा हात पकडला किंवा त्याच्या हातामध्ये माझं बोट दिलं. त्याने माझं बोट लगेच धरलं आणि थोडं थोडं ओढत ते त्याच्या तोंडाकडे घेऊन जायला लागलं. त्या वयामध्ये जाणणं म्हणजे इंद्रियांनी जाणणं आणि तेही जाणणं म्हणजे चवीनी जाणणं जीभ लावून जाणणं एवढंच माहीत असतं. जाणणं ही जी गोष्ट आहे ज्ञेय ही जी गोष्ट आहे ती इंद्रियांनी जाणायची अशी आपल्याला माहिती आहे. प्रत्येक इंद्रियांचा आपला आपला विषय असेल आणि इंद्रिय खटपट करतात की त्या योगाने तो विषय जाणला जावा त्या विषयाचा आनंद त्या इंद्रियाच्या साह्याने मिळावा अशी इंद्रिय खटपट करत असतात प्रयत्न करत असतात. डोळ्यांचा विषय आहे इंद्रिय प्रयत्न करत असतात की दृश्य पाहावं आणि आपल्याला आनंद व्हावा आणि हा प्रयत्न अव्याहत चालू असतो सतत. आणि तो इतका विलक्षण असतो की बोलायची सोय नाही. ज्ञेय म्हणजे डोळ्याच्या बाबत असणारं ज्ञेय सृष्टीमध्ये इतकं भरून राहिलेलं आहे, अगदी तुम्ही पुण्याच्या बाहेर जा, थोडं बाहेर पडा, एक 15 किलोमीटर बाहेर जर गेलात की पुणे संपतं. आणि मग असं लक्षात येतं की याच्यातला प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू, प्रत्येक दृश्य डोळ्यांकरता खरंच न्यायी आहे. आपल्याला हे माहीत नव्हतं असं आहे. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला कात्रजचा घाट ओलांडून, बोगदा ओलांडून जेव्हा पुढे येता तेव्हा एकदम पूर्ण दिसतं. डोळ्यांना ते ज्ञेय वाटतं, चमकणारे दिवे सगळीकडे, अफाट पसरलेलं असं शहर. तुम्ही पर्वतीवर गेलात तर आखीव रेखीव असे रस्ते तुम्हाला ते ज्ञेय म्हणून दिसायला सुरुवात होते. आणि आपल्याला प्रत्येक गोष्टच ज्ञेयासारखी आहे डोळ्यांना. हे ज्ञेय संपण्यासारखं नाही. कानांचं देखील एक ज्ञेय आहे, जाणून घेण्याचं असं तंत्र आहे, जाणण्यास योग्य अशी गोष्ट आहे. जेवणाचं देखील एक ज्ञेय आहे. आमच्या लहानपणी मला आठवतं की सांजा, शिरा आणि पोहे याच्यावर कोणताही पदार्थ नव्हता. मग मध्येच कधीतरी इडली आली, गुलाबजाम आले, वेगळे वेगळे पदार्थ आले, मग कधीतरी पंजाबी खाणं आलं आणि आता कोरियन, थाई, कॉन्टिनेंटल. जे जिभेचं ज्ञेय आहे ते ज्ञेय इतकं अफाट आहे की बोलायची सोय नाही. कोणत्या ज्ञेयाबद्दल भगवंत म्हणतायत की ज्ञेयम यत्तत् प्रवक्षामी. जणू काही इंद्रियांचं जे ज्ञेय म्हणून आहे ते आम्ही सगळं जाणलेलं आहे. आणि भगवंत असं म्हणतात की यज ज्ञात्वा अमृतम अश्नुते, जे जाणल्यानंतर अमृतत्वाला प्राप्त होतो असं ज्ञेय मी तुला सांगतो. नाही समजलं तर काय फरक पडतो. अमृतत्वाचा आणि आनंदाचा संबंध आहे, अमृतत्वाचा आणि निश्चिंततेचा संबंध आहे, अमृतत्वाचा आणि अभयम या वृत्तीचा संबंध आहे, अमृतत्वाचा आणि शांतीचा संबंध आहे. द्वैतात भयम, जेव्हा द्वैत निर्माण होतं तेव्हा भय असतं. त्या द्वैतामध्ये देखील भय अशा करता असतं की त्यात पुढचा जो असतो त्याच्यामुळं मी नाहीसा तर होणार नाही ना, ही मूळ भूमिका, मूळ भावना असतेच. द्वैत हे नेहमी भय निर्माण करतं, पण त्या भयाचं स्वरूप देखील आपल्या अस्तित्वाला असणारा धोका हे असतं. आणि नेहमी द्वैत भांडणं निर्माण करत आहे जगामध्ये, एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले द्वेषाने उभे राहिलेले देश अशा करता की हा मोठा झाला तर आपण संपू म्हणून. आर्थिक सत्ता, आता कोणी अण्वस्त्रांचा स्फोट केला, चाचण्या घेतल्या आणि ज्यांच्याकडं 5-5 हजार अण्वस्त्र आहेत असे देश म्हणायला लागले की आमच्या खेरीज कोणी नको आता हे करायला. कारण द्वैत जितकं वाढेल तितकी भीती आहे. द्वैत जितकं वाढेल तेवढी अस्तित्वाची भीती आहे. भीती आहे याचा अर्थ अस्तित्वाची भीती आहे. कोणत्याही प्रकाराने दुसरा मोठा होणं, दुसरा उपस्थित होणं ही आमच्या नाशाची आम्ही नांदी समजतो. हे जे द्वैत आहे, इंद्रियांच्या अंगानी निर्माण होणारं असं इंद्रियांचं जे ज्ञेय आहे, त्या ज्ञेयाबद्दल ज्ञानेश्वर महाराज अथवा भगवंत इथं बोलत नाहीयेत. अशा ज्ञेयाबद्दल बोलतायत की जे ज्ञेय प्राप्त केलेलं असताना थेट अमृतत्वालाच तो पोचतो. यज ज्ञात्वा अमृतम अश्नुते, अमृतत्व प्राप्त होतं. अर्थात त्या ज्ञेयाचं स्वरूप ते अमर आहे असं केलेलं आहे. त्या अमरत्वाच्या पोटीच ते आनंद स्वरूप आहे असाही अर्थ होतोच. शिवाय त्याला आदी नाही, ते फार सनातन आहे. आणि उपनिषद त्याचं वर्णन सनातन अपी नवाहा असं करतात. ते सनातन असलं तरी देखील नित्य नूतन आहे, ते जुनाट जर्जर नाही. ते सनातन तर आहेच आहे, ते अनादी तर आहेच आहे, पण नित्य नूतन देखील आहे, त्याचा कधीही कंटाळा येत नाही. तसंच जे जे म्हणून दिसतं त्या सगळ्यांच्या पलीकडचं आहे, म्हणून तर ते डोळ्यांचं जे ज्ञेय आहे त्या ज्ञेयाच्या पलीकडचं आहे. म्हणूनच श्रुती न इती न इती असं म्हणतात. श्रुतीला दाखवलं गेलं की ते ज्ञेय हे आहे का हे नाहीये, मग अमुक आहे का तेही नाही. जे जे म्हणून श्रुतीला दाखवलं त्या त्या गोष्टी नाहीत नाहीत असं श्रुती सांगायला लागली. ते सर्वांच्या पलीकडचं आहे. अनादि मत परम ब्रह्म, ब्रह्म या नावानी ओळखलं जाणारं असं ते आहे. न सत, आणि ते सत स्वरूप नाही. न तत् असद उच्यते, आणि ते असत देखील नाही. ही तर मोठीच विलक्षण गडबड आहे. ते सत ही नाही आणि असत ही नाही असं भगवंत म्हणतात. ते नक्की काय आहे, अतिशय महत्वाचे, अतिशय सुंदर असे इथून पुढे ज्ञेयाचं वर्णन करणारे असे श्लोक चालू होत आहेत. स्वामीजी असं म्हणत असत की श्रुणुतरे पौराहा असं म्हणायचे, मोठ्या आनंदाने म्हणायचे की ऐका, फार विलक्षण असं वर्णन आहे. खरंच विलक्षण आहे. त्या ज्ञेयाविषयी काही समजावं म्हणून फार पूर्वीपासून प्रयत्न केले गेलेले आहेत. ऋषी मुनींपासून, वेदांपासून, शेषांपासून, सनकादिकांपासून, शुकांपासून, वामनांपासून, वामदेवांपासून आजपर्यंत त्या ज्ञेयाचीच चर्चा चाललेली आहे. आणि ते ज्ञेय निश्चितच हे जगत नाही. इंद्रियांना जाणवणारं, इंद्रियांना दिसणारं असं जगत त्याच्याविषयी भगवंत मुळीच बोलत नाहीत. ज्ञेयम यत तत् प्रवक्ष्यामि यज ज्ञात्वा अमृतमश्नुते अनादि मत परम ब्रह्म नसत तत् न असत उच्यते. पुढच्या वेळेला आपण बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत. एक दोन निवेदन आहेत.